समास 10 सिद्ध लक्षण निरूपण. या समासात प्रथम प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय साधक होता येणार नाही का या शिष्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. नंतर सिद्ध लक्षणं सांगतायत. आपल्याला वाटतं की सिद्ध दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा वगैरेचं वर्णन असेल. परंतु सिद्धाचं खरं लक्षण एकच की तो निःसंशय असतो आणि त्यामागे अत्यंत ठाम निश्चयाची अशी आत्मबुद्धी असते. सगळ्या प्रकारचे संशय हे देहबुद्धीमुळे असतात. म्हणून देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी स्थिरावलेल्या संतांचेच हे वर्णन आहे. ऐकूया तर. श्रीराम मागे बोलिला संसारिक, त्यागे विण नव्हे की साधक. ऐका हो याचा विवेक ऐसा असे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. कुबुद्धी त्यागे विण काही, सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही ऐसा असे. प्रपंची वीट मानिला, मने विषये त्याग केला. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै. ऐसा सूक्ष्म अंतर त्याग, उभयास घडे सांग. निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही. नित्यनेम श्रवण नाही त्यागे विण. फिटली आशंका स्वभावे, त्यागे विण साधक नवे. पुढे कथेचा अन्वय सावध ऐका. मागा झाले निरूपण साधकाची ओळखण. आता सांगिजेल खूण सिद्ध लक्षणाची. साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतसे निवृत्ती. या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा. कर्म मार्ग संशये भरला, साधनी संशये कालवला. सर्वामध्ये संशये भरला साधू तो निस्संदेह. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे. संशयाचे भजन वोखटे निर्फळ होये. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती. व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे. व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित. व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण. निश्चये विण जे बोलणे, ते अवघेची कंटाळवाणे. बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक. म्हणोनी संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान. तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण. मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा. नाना देवाचा वळसा करूची नये. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. मुख्य देव तो कवण भक्ताचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी. आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे, संग त्यागून रहावे वस्तुरूप. देहाचे नियोगे संशय करी समाधानाचा क्षय, चळोने दावा निश्चय आत्मत्वाचा. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधीची विसरो नये. निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे नकळे सत्संगे विण, संतासी गेलिया शरण संशये तुटती. आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निस्संदेहपणे सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निस्संदेही. लक्षणे म्हणिजे केवळ गुण, वस्तुठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणोनि वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समाज दावा श्रीराम. दशक पाचवा समाप्त.